हेलो
शिंदे सर।
हेलो
हाँ शिंदे का।
हाँ बोला ना।
हाँ सर नमस्कार, अमोल सावंत बोलत होतो परांजपे स्कीम्स हॅपीनेस।
हा सर बोला ना।
हा तुम्ही 2-3 महिन्यापूर्वी विजिट केली होती तुमच्या मित्राबरोबर।
हा सर।
हा तर काही पुढे डिसिजन झालंय का आपलं?
सर आता लॉकडाऊनमुळे बघा थोडा नाही का प्रॉब्लेम झालाय।
ओके।
हा तर लॉकडाऊन वाढल्यानंतर येणार सर आम्ही।
अच्छा।
हा ते लॉकडाऊन मुळे सर बँकेला त्याचा खूप प्रॉब्लेम झालाय, काम पण बंद ना सर। हा सर पुण्यात आमचं सर आता पुन्हा लॉकडाऊन लागणार सर, पुन्हा वापस जाऊ
बसून।
हा ना।
ओके मग मी साधारण कधी ऑगस्ट एंड ला जस्ट कॉल करतो
सर, मी तू मीच करीन कॉल तुम्हाला नाही का?
चालेल। काय आहे की एक मी जस्ट कॉल करीन, तोपर्यंत जर नॉर्मल झालं असेल तर आपल्याला कळेल, पोस्टपोन करता येईल तसं परत।
हा सर चालेल।
ओके थँक्यू सर।
थँक्यू।